नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव 2 दिवसांपूर्वी स्वीकृत करण्यात आला आहे. विकसित भारत 2047 यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी सुब्रमण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नीती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली. कोकण विभागातील म्हाडाच्या सदनिका आणि भूखंड विक्रीची संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल ठाणे इथं काढण्यात आली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यात आलं. राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई नामशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानानं त्या अद्ययावत ठेवल्या जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल पुण्यात सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. कृषी पणन मंडळात प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करावी, याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच तज्ज्ञ सल्लागारांची मदत घ्यावी अशा सूचनाही रावल यांनी यावेळी दिल्या. शाळांमध्ये RTI अंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक प्रक्रिया असून यात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय लॉटरी पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड होते आणि पात्र तसंच प्रतीक्षाधीन बालकांची यादी शाळानिहाय घोषित केली जाते. पालकांना बालकांच्या RTI प्रवेशासाठी काही प्रलोभनं दिली जात असतील तर त्या प्रलोभनांना बळी न पडता त्याबाबतची माहिती जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावी. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल असं प्राथमिक शिक्षण संचालनालयानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृती दलानं सादर केलेल्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यासाठी आदिवासी विभागामार्फत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनाला सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या. राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वित्त विभागाकडे सादर करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं पाटील यांनी सांगितलं. प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम 2025 आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 15,000 अधिक आदिवासी यामध्ये सहभागी होतील. 6 दिवसांच्या या महोत्सवात सर्व सहभागी आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याची प्रतिज्ञा घेणार आहेत. बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 2025 हे वर्ष आदिवासी अभिमानाचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजेपर्यंत जवळपास 37,080 लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं याची माहिती महाकुंभ मेळा प्रशासनानं दिली आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 82 पदकांची कमाई केली आहे. त्यात 16 सुवर्ण, 35 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या, सेनादल दुसऱ्या, मध्य प्रदेश तिसऱ्या आणि महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 सामन्याला सुरुवात होईल. भारतीय पुरुष संघानं ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध 1 दिवसीय मालिका 2-0 अशी गमावली होती. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ 1 दिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरत आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी कटकमध्ये तर शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. मुंबई ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताची प्रार्थना ठोंबरे आणि नेदरलँड्सची एरियन हार्टानो जोडीचा सामना नाओ हिबिनो आणि ओक्साना कलाशनिकोवा जोडीविरुद्ध आहे. महिला एकेरीच्या 16व्या फेरीत आज अंकिता राणा, श्रीवल्ली रश्मिका, माया राजेश्वरन या भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.